ಜಲಂ ದೀಪ್ತಿಕರಂ ವಿಶಾಲಂ ರತ್ನ ಪ್ರಭಂ ತೇ ಭ್ರಮಣಾದಿರೂಪಂ ದಾರಿದ್ರ ದುಃಖ ಕ್ಷಯ ಕಾರಣಂ ಚ ಪುನಾತು ಮಾಂ ತತ್ ಸವಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ಮಂಡಲಂ ದೇವಗಣೈಸು ಪೂಜಿತಂ ವಿಪ್ರೇಸ್ತುತಂ ಮಾ ನವಮುಕ್ತಿ ಕೋವಿದಂ ತಂ ದೇವದೇವಂ ಪ್ರಣಮಾಮಿ ಭರ್ಗಂ ಪುನಾತು ಮಾಂ ತತ್ ಸವಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ಗಮ್ಯಂ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಪೂಜ್ಯಂ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮರೂಪಂ ಸಮಸ್ತ ತೇಜೋಮಯ ದಿವ್ಯರೂಪಂ ಪುನಾತು ಮಾಂ ತತ್ ಸವಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ಪ್ರಬೋಧಂ ಧರ್ಮಸ್ಯ ವೃದ್ಧಿಂ ಕುರುತೆ ಜನಾನಾಂ ಯತ್ ಸರ್ವ ಪಾಪ ಕ್ಷಯ ಕಾರಣಂ ಚ ಪುನಾತು ಮಾಂ ತತ್ ಸವಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ವ್ಯಾಧಿವಿನಾಶದಕ್ಷಂ ಯದ್ರಿಕ್ ಯಜುಹುಸಾ ಮಸುಸಂ ಪ್ರಗೀತಂ ಪ್ರಕಾಶಿತಂ ಯೇನ ಚ ಭೂರ್ಭುವಸ್ವ ಪುನಾತು ಮಾಂ ತತ್ ಸವಿತುರ್ವರೇಣ್ಯಂ ಸವಿತಾ यन्मण्डलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारणसीदसङ्गा यद्योगिनो योगजुषां च सङ्गा पुनातु मां तत् सवितुर्वरेण्यम् मण्डलं सर्वजनेषु पूजितं ज्योतिष्य कुर्यादिहमर्त्यलोके यत्कालकालादिमनादिरूपं पुनातु मां तत् सवितुर्वरेण्यम् यन्मण्डलं विष्णुचतुर्मुखास्यं यदक्षरं पापहरं जनानां यत्कालकल्पक्षयकारणं च पुनातु मां तत् सवितुर्वरेण्यम् यन्मण्डलं विश्वसृजां प्रसिद्धम् उत्पत्तिरक्षा प्रलयप्रगल्भं यस्मिन् जगत् संहरतेऽखिलं च पुनातु मां तत् सवितुर्वरेण्यम् यन्मण्डलं सर्वगतस्य विष्णुः आत्मा परं धाम विशोदतत्त्वं सूक्ष्मान्तरैर्योगपथानुगम्यं पुनातु मां तत् सवितुर्वरेण्यम्
ही दी।
यन्मण्डलं ब्रह्मविदो वदन्ति गायन्ति यच्चारणसीदसङ्गः यन्मण्डलं वेदविदस्मरन्ति पुनात्तु मां तत् सवितुर्वरेण्यम् यन्मण्डलं वेदविदोपगीतं यद्योगिनां योगपथानुगम्यं तत्सर्ववेदं प्रणमामि दिव्यं पुनात्तु मां तत्सवितुर्वरेण्यम्